बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, गर्भाशय अंकुचन आणि गर्भाशय मुख उघडणे या दोन्ही क्रिया एकाच वेळी होत असतात. पाळी दरम्यान शरीरात बराच दाह म्हणजेच इन्फ्लॅमेशन होत असतो. गर्भाशयातील पेशी एक विशिष्ट प्रकारचे केमिकल सोडतात ज्यामुळे वेदना होतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.